बाबा सूर्यास्त व्हायला आलाय.
अजून किती लांब जायचं आहे?
इथेच जवळ आलो आहे. तो समोर हिरवा पट्टा दिसतो तीच जागा आहे ती.
बिरजू खूप छान, खूपच छान जमीन आहे
मालक. चला लवकर पोचूया तिकडे.
बिरजू खूप छान.
चला चला लगेच जाऊया.
मला खूप तहान लागली आहे. पाणी मिळेल का कुठे? हे मुली मला थोडे पाणी मिळेल का?
बाबा घाई करा, थंडीचे दिवस आहेत, सूर्य लवकर मावळतोय, वेळ खूप कमी आहे, दिवे लावायची वेळ झाली आहे, वेळ खूप कमी आहे.
हे मुली काय म्हणालीस आत्ता? तू काय म्हणालीस?
काही नाही.
आत्ता तू काय म्हणालीस? परत एकदा म्हण.
मी माझ्या वडिलांना म्हणाले, बाबा उशीर होतोय, दिवे लावायचे आहेत, घाई करा, वेळ खूप कमी आहे.
भगवंतांचा संदेश कोणत्याही रूपात कोणाकडूनही येऊ शकतो. भगवंत हृदयातूनही मार्गदर्शन करतील. भगवंता आता मला काहीतरी कळायला लागलं आहे. हे मुली इकडे हे घे.
मी तर फक्त तुम्हाला पाणी दिले आहे.
तुला हे समजणार नाही, तू मला खूप महत्वाचे ज्ञान दिले आहे. तुम्हाला अजूनही कळले की नाही, कृष्ण ह्या मुलीच्या मुखातून बोलत आहेत, वेळ खूप कमी आहे, घाई करा.
हा मालक, ही जमीन घेण्यासाठी घाई करा.
बाबू तुम्ही घरी जा आणि माझ्या कुटुंबियांना कळवा मी परत येत नाही.
कृष्णचंद्र, ह्या वयात हा निर्णय, ही घाई तर नाही ना?
माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. जा तुम्ही परत जा.
मालक एवढे ऐश्वर्य असताना आपण त्यागाचा विचार करू नये, त्याला भोगण्याचा विचार करावा मालक.
बिरजू तुला कळायचे नाही, तुम्ही घरी जा मी जातो.
मालक मालक कुठे चाललात, कुठे चाललात? जाऊ नका, जाऊ नका.
शांत हो बिरजू, शांत हो. हृदयातून भगवंताचं बोलावणं आल्यावर कोणालाही थांबवणं शक्य नाही.